डॉक्टर साहेब काही भजन म्हणतो पण ते लोकांना आवडणार फार तराट येते. आता म्हटलं पाहिजे सिद्धांत आहे अद्वैत ब्रह्मावर लिहिलेले. कोणत्या परिणामामध्ये आम्हाला व्हिटॅमिन सी च्या बी च्या ए च्या तिन्ही म्हणून गोळ्या कुणी रेखाटल्या दिल्या तर चालते. यांचं तसं झालं आमच्या काढायला द्यायचं काय करणं सगळं काही एका व्हिटॅमिनने चालण्यासारखं काही नाही. ज्ञान चक्षु तुझे गुरु म्हणतो मी इतका समर्थवान असताना बघतरा वेड्यात तो दुसऱ्याचा आशा कशाला बघतो. मला विचार की मी तुला आठवतो पण मला विचारत असेल तेव्हा ना. ज्ञान चक्षु तुझे ज्ञान हे स्वरूप अंतरी ते रूप ज्ञानाराध. ज्ञान चक्षु तुझे ज्ञान हे स्वरूप अंतरी ते रूप ज्ञानाराध. ज्ञान चक्षु तुझे ज्ञान हे स्वरूप अंतरी ते रूप ज्ञानाराध. ज्ञानाची पोटे बोध सर्वतूत. ज्ञानाची पोटे बोध सर्वतूत. जागृती विवेक तुझी एक. ज्ञान चक्षु तू बळले मी पण माझ्या नीच जाण. बळले मी पण माझ्या नीच जाण. तुझे मी पण तुझी एक. ज्ञान चक्षु तू ज्ञानात ठाई तुझे मूळ रूप. ज्ञानात ठाई तुझे मूळ रूप. प्रगटे स्वरूप तुझी एक. ज्ञान चक्षु तू ज्ञानात ठाई मूळ रूप. इथे नाही नाही तिथे आपण देव धुंडायला जातो. भगवंत कुठे बदलाय अज्ञानाच्या ठाई बदलाय. पण ज्ञान झालं ते तूटते आणि अज्ञाने तूटते. अज्ञानाचे ठाई तुझे मूळ रूप. प्रगटे स्वरूप तुझे एक. ज्ञान चक्षु तू विस्मृतीचे भावते अनेक. स्मृती विस्मृतीचे भावते अनेक. मूळ त्याचे बीज तुझी एक. ज्ञान चक्षु तू ज्ञानात अंत शून्य एक दरी. ज्ञानात अंत शून्य एक दरी. स्मृती येतावरी तुझी एक. ज्ञान चक्षु तू विसरतो देवा पडो नाहा तुझा. विसरतो देवा कमीहा. विचार तुम डरावा कमीहा. विचार तुम विवेक कल्पना तुझी एक. ज्ञान चक्षु मी तुया मदान मी तुया तनाश म्हणजे तोच करता हे जाणून देखील त्याचं कर्तेपण असताना देखील त्याचा करविता आपल्याला म्हणून कार्य करत असताना देखील त्याचं मी पण काही टळत नाही. ब्रह्म दाविली या डोळा माझ्या मी चकागा तुझी एक ज्ञान चक्षु तुझे ज्ञान चक्षु तुझे कोणी शोधिला ते अनंताचा अंत कोणी शोधिला ते निर्वाण होता ते तुझी एक ज्ञान चक्षु तुझे देवा माझा तुझे पेता ज्ञान राज देवा माझा तुझे पेता माया जननी बा तुझी एक ज्ञान चक्षु ज्ञानाचा सागर विवेकाचा पूर ज्ञानाचा सागर विवेकाचा पूर नाते महेर तुझी एक ज्ञान चक्षु बळो आले देवा दरी ब्रह्म ज्ञान बळो आले देवा एक तुझीना सर्व Bye-bye.